आकाशवाणी कोपरगाव या भागातील या परिसरातील सर्व गॅस धारकांना गोपाळकृष्ण गॅस एजन्सीच्या वतीने सूचित करण्यात येते की कळविण्यात येते की सरकारी आदेशानुसार आपले गॅस कनेक्शनचे ई के वाय सी करणे बंधनकारक असून जर आपण ई के वाय सी केली नाही तर उज्ज्वला गॅस सबसिडी व आपले गॅस कनेक्शन हे बंद होईल. त्यासाठी त्याकरिता सर्व गॅस धारकांना आपणास विनंती आहे की आपण आपले गॅस कनेक्शनचे गॅस पुस्तक, आधार कार्ड व ज्या व्यक्तीच्या नावाने गॅस कनेक्शन आहे ती व्यक्ती स्वतः लागेल. अधिक माहितीसाठी गोपाळकृष्ण गॅस एजन्सी या ऑफिसशी संपर्क साधावा. संपर्कासाठी ऑफिसचा नंबर नोट करून घ्या 80 07 42 70 70. धन्यवाद.